आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गेल्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 3.54% खाली। जूनमध्ये औद्योगिक उत्पादनात 4.2% वाढ। प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत आदर्श सौर गावांच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्र सरकारचे निर्देश जारी। महाराष्ट्रात जिल्हा केंद्रीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात। देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या मानांकनात आयआयटी मद्रास पहिल्या तर मुंबई तिसऱ्या स्थानावर। आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानात पुढचे 3 दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। यावर्षीच्या जुलै महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 3.54% खाली आला। गेल्या 59 महिन्यातला हा सर्वात कमी दर आहे। सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली। या आकडेवारीनुसार भाजीपाला, फळं आणि मसाल्यांचे दर घसरल्यामुळे गेल्या महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात घसरण झाली। यंदा जून महिन्यात देशातल्या औद्योगिक उत्पादनात 4.2% वाढ झाल्याची माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं दिली आहे। खनन क्षेत्रात 10.3%, कारखानदारी क्षेत्रात 2.6%, तर वीज क्षेत्रात 8.6% वाढ नोंदवली गेली आहे। प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत आदर्श सौर गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं निर्देश जारी केले आहेत। या योजनेअंतर्गत देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं 5,000 अधिक लोकसंख्येचं गाव आदर्श सौर ग्राम म्हणून विकसित केलं जाणार आहे। विशेष दर्जा प्राप्त असलेल्या राज्यांमधल्या गावांसाठी लोकसंख्येबाबतची अट काहीशी शिथिल राहणार आहे। निवडलेल्या गावांना सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं अनुदान मिळेल। मात्र या योजनेअंतर्गत निवड करण्यापूर्वी संबंधित जिल्हास्तरीय समितीनं शिफारस केलेल्या प्रत्येक गावाची पुनर्नवीकरणीय ऊर्जा वितरणाची क्षमता पडताळली जाणार असल्याचं या मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। हा उपक्रम नागरिकांना त्यांच्या घरांच्या छतांवर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबवला जात असून त्याकरता केंद्र सरकारनं 800 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे। जिल्हा केंद्रीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली। या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून 1,562 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मित्र अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशनच्या नियामक मंडळाची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली। मित्रनं कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करावं, मुंबईसह मुंबई महानगर परिसरातल्या पूरक बाबींवर लक्ष केंद्रीत करावं, तसंच सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। यावेळी नीती आयोगाच्या धर्तीवर मित्रनं 4 संस्थांची नॉलेज पार्टनर म्हणून सामंजस्य करार केला। महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून 2 समाजात कटुता निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवून त्यावर तोडगा काढावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते। राज्यात सौहार्द निर्माण करण्यासाठी या बैठकीत एकमताने जो निर्णय होईल तो आपल्याला मान्य असेल असंही पवार यांनी सांगितलं। आरक्षणाची मर्यादा 50% जास्त वाढवता येणार नाही हा न्यायालयाचा निर्णय आहे, त्यामुळे राज्यातल्या सर्व पक्षांनी मतभेद विसरून केंद्र सरकारकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करावी, त्यासाठी आपल्या पक्षाचा पाठिंबा असेल असंही पवार म्हणाले। घरोघरी तिरंगा या अभियानात राज्यातले सर्व स्तरातले नागरिक सहभागी होत आहेत। अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावला असून समाज माध्यमावरही तिरंग्याचं चित्र लावलं आहे। मराठी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातले मान्यवर यात सहभागी झाले आहेत। घरोघरी तिरंगा या अभियानाविषयी अभिनेते सुमित राघवन म्हणाले।
सरकारतर्फे हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण सर्वांनी 15 ऑगस्टला आपल्या घरी सन्मानाने आणि अभिमानाने तिरंगा फडकावायचा आहे। तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करायचा आहे, तिरंग्याचा डीपी सुद्धा तुम्ही अपलोड करायचा आहे। तर या आपण सगळे घरोघरी तिरंगा फडकवूया। जय हिंद।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं देशभरातल्या शैक्षणिक संस्थांचं मानांकन जाहीर केलं आहे. या यादीत सर्वसाधारण गटात पहिला क्रमांक आयआयटी मद्रासने पटकावला असून आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरा क्रमांक बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला मिळाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही मानांकनं जाहीर करताना सांगितलं की यंदापासून कौशल्य विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ आणि राज्य सरकारी विद्यापीठ अशा आणखी तीन गटातही शैक्षणिक संस्थांना मानांकनं मिळणार आहेत. एकूण 16 गटांमध्ये ही मानांकनं देण्यात आली असून सर्वसाधारण गटात महाराष्ट्रातल्या 10 संस्थांचा समावेश आहे. अभियांत्रिकी गटात आयआयटी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. वैद्यकीय शिक्षण गटात डीवाय पाटील विद्यापीठ 11 क्रमांकावर आहे. तर कायद्याचं शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या गटात पुण्याचं सिम्बॉयसिस लॉ स्कूल 5 क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 25 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 113 भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या 23 तारखेपर्यंत 1800 11 7800 या निःशुल्क क्रमांकावर नरेंद्र मोदी ऍपवर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात पाणमांजर, गिधाड, रान म्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी पेंच इथं पाणमांजर, नाशिक इथं गिधाड तर गडचिरोलीत रान म्हैस प्रजनन केंद्र उभारण्याविषयी चर्चा झाली. राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सातारा जिल्ह्यातल्या जावळीच्या जंगलात 500 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती असल्याचं सांगत त्या ठिकाणी संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी संरक्षित क्षेत्र आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्र व्याघ्र भ्रमण मार्गातल्या 4 विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातल्या सदस्याला वनमजूर म्हणून सामावून घेण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये तिरंगा यात्रेसह तिरंगा स्वाक्षरी मोहीम सुरू झाली आहे. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज या यात्रेसह स्वाक्षरी मोहिमेचं उद्घाटन केलं. हजारो नागरिकांचा समावेश असलेल्या तिरंगा यात्रेत सिन्हा स्वतः सहभागी झाले होते. जम्मू काश्मीरमधल्या हर घर तिरंगा मोहिमेचं सामाजिक चळवळीत रुपांतर झालं असल्याचं ते यावेळी म्हणाले. या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. भारतीय शेअर बाजारातल्या सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये आज दिवसभर चढउतार पाहायला मिळाले. आज दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 57 अंकांनी घसरून 79,649 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 21 अंकांनी घसरून 24,347 अंकांवर बंद झाला. हिंडनबर्ग रिसर्चने केलेले आरोप सेबी म्हणजेच भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं फेटाळले असून या पार्श्वभूमीवर शांत चित्तानं प्रतिक्रिया द्यावी असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं आहे. हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपाचं खंडन करताना हितसंबंधांमुळे निर्माण होणारे प्रेचप्रसंग हाताळण्यासाठी सेबीकडे पुरेसे नियम आणि सक्षम अंतर्गत यंत्रणा असल्याचं सेबीनं म्हटलं आहे. हवामान. पुढचे 3 दिवस तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थान या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि रायलसीमा या भागातही आज मुसळधार पाऊस पडेल. तसंच हिमालयाच्या पश्चिमेकडचा प्रदेश तसंच पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 6 ते 7 दिवसात वायव्य भारताच्या सपाट भूभागावरही पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 3.54% खाली. जूनमध्ये औद्योगिक उत्पादनात 4.2% वाढ. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत आदर्श सौर गावांच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्र सरकारचे निर्देश जारी. महाराष्ट्रात जिल्हा केंद्रीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात. देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या मानांकनात आयआयटी मद्रास पहिल्या तर आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर. आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानात पुढचे 3 दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.